पद्य क्रमांक 15 दिव्यध्येय की ओर तपस्वी। साध्या सोप्या चालीतले आजचे पद्य अनेक संघटनांमध्ये म्हटले जाते। आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याचे त्यात एक साधक आणि तपस्वी म्हणून वर्णन केले आहे। मी 1986 साली कोलकाता येथे काही दिवस मुक्कामी असताना योग साधना करणाऱ्या तेथील एका महाराष्ट्रातील कार्यकर्त्याने या पद्यासंबंधी माझ्याशी बोलताना ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचे उदाहरण दिले होते। ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात योग मार्गाचे वर्णन करताना जिये मार्गीचा कापडी महेशो आजुनी असे 2 चरण एका ओळीच्या शेवटी आले आहेत। कापडी म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवासी, महेशो म्हणजे श्री शंकर। या योग मार्गावर श्री शंकरही अजून चालतच आहेत, मक्कावर पोचलेले नाहीत, म्हणजे हा निरंतर चालत राहण्याचा मार्ग आहे असा या चरणांचा अर्थ आहे। ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पण कधी संपणार नाही असे वाटेल इतक्या लांब प्रवासाचा आहे असे या पद्यात म्हटले आहे। त्याचं ध्रुवपद असं आहे, दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता आहे। व्यक्ती आणि समाज दोन्ही पूर्ण विकसित करणे हेच देशासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे दिव्य ध्येय आहे। दिव्य म्हणजे प्रकाशमान आणि अवघड असे ध्येय। यदा कदाचित ते एका पिढीसाठी गाठता आले तरी पुढच्या पिढीत तीच स्थिती राहील याची शाश्वती नाही। अतिप्रयत्नाने डोंगराच्या शिखरावर ढकलत नेलेला दगड ढकलणाऱ्याने हात बाजूला करताच खाली घरंगळायला लागतो। तसे कार्यकर्ता थोडा जरी काम करायचा थांबला तरी त्याच्या संपर्कातील व्यक्ती व समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते। त्यामुळे कार्यकर्त्याचे जीवन तपस्व्यासारखे आहे। तो न डगमगता आयुष्यभर ध्येयाच्या दिशेने चालत राहतो, म्हणजे काम करत राहतो। म्हणून त्याच्या पिढीतील व्यक्ती व समाज विकासाच्या एका टप्प्यावर निदान टिकून राहतात व काही प्रमाणात आणखी विकसित होऊ शकतात। पद्याचं पहिलं कडवं असं आहे, सजधज कर आहे आकर्षण पग पग पर झूमते प्रलोभन होकर सबसे विमुख बटोही पथपर संभल संभल पडता आहे। बटोही म्हणजे वाटसरू, ध्येय मार्गावर वाटचाल करणारा कार्यकर्ता। वाट सोडून जाण्याचा मोह होईल असे कमी कष्टाचे पर्याय, लवकर साध्य होणारी उद्दिष्टे, समाजात मान्यता प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळेल असे कार्यक्रम या कार्यकर्त्याला पावलोपावली समोर दिसत असतात। पण या आकर्षणांकडे तो विमुख होतो, म्हणजे पाठ फिरवतो आणि आपल्या मार्गावर सावधपणे पुढे जात राहतो। वाटेतल्या सगळ्या आकर्षणांपेक्षा आणि प्रलोभनांपेक्षा माणसाचा देवमाणूस करणे आणि समाजाला देवमानवांचा समाज बनवणे हे ध्येयच त्याला जास्त लक्ष वेधून घेणारे वाटत असते। पुढचं कडवं असं आहे, अमर तत्व की अमिट साधना प्राणों में उत्सर्ग कामना जीवन का शाश्वत व्रत लेकर साधक हस कण कण गलता आहे। व्यक्ती व समाजाने देवत्वापर्यंत पोचण्याचे तत्व हे कायमसाठी मानवी उत्क्रांतीची दिशा दाखवणारे असे अमर तत्व आहे। त्यासाठीचे प्रयत्न कधीही निष्फळ होणार नाहीत किंवा मिटणार नाहीत अशी अमिट साधना आहे। शरीरात प्राण असेपर्यंत ही साधना करण्याची इच्छा खऱ्या साधकामध्ये असते। प्राणाचा उत्सर्ग होईपर्यंत, म्हणजे प्राण शरीर सोडून जाईपर्यंत, चेहऱ्यावरचे हसू हरवू न देता प्रसन्नपणे कणाकणाने आपले शरीर झिजवत साधक शाश्वत म्हणजे आजीवन पाळायचे व्रत पाळत असतो। जणू त्याचे प्राण एकेका श्वासाबरोबर शरीरातून गळून गळत असतात, पण तो प्रसन्नतेने आपले व्रतपालन शेवटच्या श्वासापर्यंत शरीरातील शक्तीच्या शेवटच्या कणापर्यंत करत असतो। तिसरं कडवं असं आहे, सफल विफल और आस निरासा इसकी ओर कहाँ जिज्ञासा बिहडता में राह बनाता राही मचल मचल चलता है। राही म्हणजे ध्येयपथावरचा प्रवासी कार्यकर्ता। या प्रवासात यश मिळते आहे की अपयश, परिस्थिती आशादायक आहे की निराशाजनक याची तो जिज्ञासा म्हणजे चौकशी करत नाही. म्हणजेच यशापयशाचा, आशा किंवा निराशाजनक परिस्थितीचा तो स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. बिहड म्हणजे एकमेकींशी कशाही वेड्या वाकड्या जोडलेल्या वाट चुकायला लावणाऱ्या घळींचा प्रदेश. बिहडता म्हणजे अनेक समस्या व संकटांनी भरलेला मार्ग. त्यातून तो मचल मचल म्हणजे हट्टाने किंवा निग्रहाने मार्ग काढत पुढे जात असतो. कोणत्याही अडचणींपुढे तो हात टेकत नाही. शेवटचं कडवं असं आहे, पतझडके झंझावातो मे, जगके घातो प्रतिघातो मे, सुरभी लुटाता सुमन सिहरता, निर्जनता मे भी खिलता आहे. पानगळीच्या काळातले जोराचे वारे झाडांचे खराटे करतात. झाडे जणू त्यापुढे अगतिक होतात. असे गती रोखणारे वारे आले, अनेक जणांनी मार्गात अडथळे आणले, त्यांच्याशी दोन हात करण्यात वेळ आणि शक्ती गेली, तरी साधक जगावर आणि परिस्थितीवर रागावत नाही. उलट सिहरता सुमन म्हणजे पूर्ण उमलून सुकायला लागलेले फूल शेवटपर्यंत जसे सुगंध लोटत असते वाटत असते, तसे साधक जगाचे कल्याणच इच्छित आणि करत असतो. असे सुगंध लुटणारे फूल रानावनात माळावर कुठेही फुलत असते. तसे हा साधक राही बटोही तपस्वी कार्यकर्ता निर्जनतेत म्हणजे कोणी बघत नसताना दखल घेत नसतानाही खिलता आहे, फुलत असतो, उत्साहाने आणि प्रसन्नतेने काम करतच असतो.